तरुणांच्या मनातील सांगणारी म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व करणारी ईमेल नावाची ही एक माझी कविता. डिअर आई बाबा, व्हाया ईमेल तुमच्याशी वाटतं चॅट होईल परफेक्ट, डिनाय नका करू, प्लीज करा ॲक्सेप्ट. तुमच्याबद्दलचं प्रेम, कर्तव्य, जबाबदारी नका समजू मी टाकले ट्रॅशमध्ये, सेफ आहे सारं मनाच्या डॉक्युमेंट्स आणि ड्राफ्टमध्ये. तुमची शिकवण, तुमचा उपदेश हे तर अँटीव्हायरस माझ्यासाठी, डाउनलोड केलेत माझ्या अनुभवांच्या नेटवर्कसाठी. आणि हो तुमचा एकही मेसेज मी केला नाही डिलीट, कॉपी पेस्ट करून सेव्ह केला आहे ब्रेनमधल्या फोल्डर आणि फाईलीत. चुकून एखादी विंडो शटडाऊन झाली असेल माझ्या हातून, पण रिबूट करून रन होईल ना ती बॅकअप प्लॅनमधून. कारण माझ्या काळजाच्या हार्ड डिस्कवर तुमच्याच संस्काराचे आहे सॉफ्टवेअर, पण नकळत हँग होतात रिलेशन, सांभाळताना करिअर आणि कॉम्पिटिशन. पटली न खात्री आई बाबा की तुमच्यासाठीच स्पेस आहे माझ्या ब्लॉगवर. रिप्लाय करून सेंड करा मेल माझ्या आयडीवर. शोधणार आहे उद्या मी तुम्हाला फेसबुकवर व ट्विटरवर. आय स्वेअर आई बाबा, तुम्हीच तर आहात माझे खरे ब्राउझर, तुम्हीच तर आहात माझे खरे ब्राउझर.